श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 16व्या अध्यायावरील 20 श्लोकांपर्यंतचं निरूपण झालं आणि या 20 श्लोकांमध्ये आता शेवटले जे 2 दिवसांपासून जे श्लोक सुरू आहेत त्याच्यामध्ये आसुरी संपत्तीच्या लोकांची वागणूक, त्यांचं वर्तन, त्यांचा व्यवहार याच्याबद्दल विस्तृत चर्चा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काम, क्रोध आणि लोभ हे तिघजणं कसे शत्रू आहेत आणि ते कसे आपल्या जीवनाला प्रभावित करतात याबद्दलचे काही श्लोक आज आपण घेणार आहोत। आजच्या भागाला सुरुवात करूया, अध्याय 16वा, श्लोक 21वा आणि त्याच्या पुढे।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
त्रिविधं नरकस्यैदं द्वारं नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रये त्यजे। कामरूपी, क्रोधरूपी आणि लोभरूपी हे नरकाचे 3 द्वार आहेत आणि ही आत्म्याचा नाश करणारे असे हे आहेत, म्हणजे त्या आत्म्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम या राहाट गाडग्यामध्ये फिरवणारे मुख्यतः हे काम, क्रोध आणि लोभ हे 3 आहे। म्हणून या 3 नेहमी त्याग करावा, त्यांच्या संगतीला कधीही लागू नये। परी काम क्रोध लोभ या 3 थोंब थावे तेथे अशुभ पिकले गुण सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया पाळा हूं हे भलतया दिधले आहाती का पापिया नरक भोगी सुआवया लागी जगी पात कांची दाटूगी सभाची हे ते रवरव गा तव चीवरी आई की जती पटांतरी जव हे तिन्ही अंतरी उठती ना। काम, क्रोध आणि लोभ या 3 बंड जिथे माजले आहे तेथे पाप उत्पन्न होतेच होते असे समज। काम, क्रोध आणि लोभ या 3 मैत्री, अर्जुना वाटेल त्याला आपली भेट होण्यास सुलभ जावे म्हणून सर्व दुःखांनी आपला मार्ग अचूक दाखविण्याकरिता त्या काम, क्रोध आणि लोभ या 3 वाटाळे म्हणून नेमून दिले आहे। म्हणजे आतमध्ये दुःखाचं राज्य आहे आणि त्या दुःखाच्या राज्याच्या राजधानीपर्यंत पोचण्यासाठी हे 3 वाटाळे आहेत, रस्ता दाखवणार आहेत। कामाच्या मार्गाने जा, क्रोधाच्या मार्गाने जा किंवा लोभाच्या मार्गाने जा किंवा यांच्यापैकी दोघांचे कॉम्बिनेशन करून जा किंवा 3 कॉम्बिनेशन करून जा, हमखास तुम्ही दुःखाच्या नगरात पोचणारच पोचणार, कारण हे त्याचे वाटाळे आहेत। किंवा पाप्याला नरक भोगात घालण्याकरिता जगामध्ये ही पातकांची पराक्रमी सभाच आहे। काम, क्रोध, लोभ हे सैन्य आहे, आदरपूर्वक तुम्हाला दुःखाच्या दरबारात पोचून देणार आहे। जोपर्यंत हे 3 विकार अंतकरणात उठले नाहीत तोपर्यंतच रौरवादी भयंकर नरक आहेत असे पुराणांमध्ये दाखले आहेत। अपाय ही असलग यातना ही सवंग हानी हानी नो हे तिघ हे चिहानी काय बहु बोलो सुभटा सांगीतलिया निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकुहा या काम क्रोध लोभान माजी जिवे जो होय उभा तो निरयपुरीची सभा सन्मानुपावे म्हणोनी पुढत पुढती किरीटी हे कामादी दोष त्रिपुटी त्यजाविची गा वोखटी आघवाविषी। या तिघांच्या योगाने अपाय सोपे आहेत, उपाय नाही आहेत, अपाय। यांच्या योगाने यातना स्वस्थ झाल्या आहेत। हानी ही हानी नाही तर तिघेच हे मूर्तिमंत हानी आहेत, यापेक्षा मोठी हानी नाहीच। जिथे जिथे काम क्रोध लोभ आहे तिथे लाभ नाही, तिथे हानीच हानी। फार काय सांगू अर्जुना, ते तिघे म्हणजे निकृष्ट नरकाचा तीन खळे मारलेला उंबराच आहे। काय आहे अपाय? काय बहुबोलो सुबटा सांगितरिया निकृष्टा, नरकाचा दारवंटा त्रिशंकू हा। ज्याला तीन खिळे ठोकलेत तो दारवंटा म्हणजे उंबरठा, दार ओलांडण्याच्यासाठी जो खाली दारवंटा असतो किंवा उंबरठा असतो त्याला तीन ठिकाणी खिळ्यांनी ठोकलं आहे। एक खिळा काम, दुसरा क्रोध आणि तिसरा लोभ। या काम क्रोध लोभामध्ये जो जीवाभावाने उभा असतो, म्हणजे जो या तिघांचा आश्रय करतो किंवा यांचा सपोर्ट घेतो, तो नरकरूपी नगराच्या सभेमध्ये सन्मान पावतो। म्हणून अर्जुना, ह्या काम क्रोध आणि लोभ या तीन दोषांची सर्व बाबतीत निंद्य असलेली त्रिपुटी नेहमी टाकावी, असे मी तुला वारंवार बजावून सांगतो, हे लक्षात ठेव। ए तैर्मुक्त कौन्तेय तमो द्वारे स्त्रीभिर्नराः आचार्यत्यात्मना श्रेयस्ततो याति पराम गतिम्। हे अर्जुना, नरकाची द्वारे असलेल्या या तिघांपासून जो मुक्त होतो तो मनुष्य आत्मकल्याणाचे साधन करतो आणि त्या योगाने तो श्रेष्ठ गती पावतो। कोण? ज्यांनी ओळखलं आहे की हे तिघे नरकाच्या द्वारामध्ये ढकलणारे तीन सोंगटे आहेत आणि या तिघांपासून आपल्याला मुक्त होणे आहे। ज्यांनी हे ओळखलं तो श्रेष्ठ गती पावतो आणि ज्यांनी हे ओळखलं नाही तो हमखास नरकाला प्राप्त होतो। धर्माधिका चौहियांतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जय संघातू सांडी लहा हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकियाची प्राप्ती हे माझे कान नाई कती देवो ही म्हणे जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे तेणे न धरावी हे सोये सावधा होईजे। कोणीही जेव्हा या काम क्रोध आणि लोभांच्या समुदायाची संगती सोडतो तेव्हाच त्याने धर्मादी चार पुरुषार्थांपैकी एखाद्या पुरुषार्थाची गोष्ट करावी, एरवी फालतूच्या गोष्टी करू नये। हे तिन्ही जोपर्यंत अंतकरणामध्ये जागृत आहेत तोपर्यंत कल्याणाची प्राप्ती होईल। हे माझे कान ऐकत नाहीत असे देव देखील म्हणाले असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात। ज्याचे आपल्या स्वतःवर प्रेम असेल, जो आत्मनाशाला भीत असेल, त्याने या वाटेला म्हणजे काम क्रोध आणि लोभाच्या वाटेला कधी जाऊ नये, ताबडतोब सावध व्हावे। पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही आंगवण काजिया वया जीवन काळ कुटाचे इही काम क्रोध लोभेसी कार्य सिद्धी जाण तैसी म्हणोनी ठाऊची पुसी ययांचा गा जै कही अवचटे हे तिकडी सांखळ तुटे तै सुखे आपुसिये वाटे चालो लाभे त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाहनिमालिया अंतर जैसे होय तैसा कामादिकी तिघी सांडिला सुख पावोनी जगी संगूला हे मोक्ष मार्गी सज्जनांचा। पोटाशी दगड बांधून नुसत्या आपल्या बाहूच्या जोरावर जसे समुद्रामध्ये पोहणे किंवा जगण्याकरिता जसे काळकूट विषाचे भोजन करणे, ह्या काम क्रोध लोभ या तिघांनी तिघांची कार्यसिद्धी तशी आहे असे समज। म्हणून अर्जुना, यांचा अजिबात मागमूस नाहीसा कर। जेव्हा कधी अकस्मात ही तीन कड्यांची साखळी तुटेल तेव्हा आपल्या वाटेने आत्मानुभवाच्या वाटेने सुखाने चालण्याला मिळेल। त्रिदोषांनी जसे कफ पित्त वात ही त्रिदोष असतात शरीरास, याचा अतिरेक यांनी शरीरास टाकल्यावर जसे शरीराला आरोग्य येते, किंवा त्रिकुटी, त्रिकुटी कशाला म्हणतात, चोरी चहाडी शिंदळकी, चोरी चहाडी आणि शिंदळकी या तिघांमिळून त्रिकुटी म्हणतात, तर त्रिकुटीचा नाश झाल्यानंतरच नगरात जसे सुखाने नांदणूक होते, नाहीतर चोर चोर चोरी करतात, चहाडी चहाडक्या करतात आणि शिंदळे शिंदळकी करतात। जेव्हा हे ज्या नगरामध्ये हे तीन नसेल, आणि म्हणूनच आपण गेटेड कम्युनिटीमध्ये राहतो, सिक्युरिटी गार्ड त्यासाठीच लावतो जेणेकरून या त्रिकुटीचा त्रास होऊ नये, आणि या त्रिकुटीचा नाश झाला तरच आपल्यात आपण नगरामध्ये सुखाने राहू शकतो, किंवा त्रिताप ज्याला म्हणतात, आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक, हे तीन ताप नाहीसे झाल्यावर अंतकरण जसे आनंदित होते त्याप्रमाणे काम क्रोध आणि लोभ या तिघांनी जो पुरुष मुक्त होतो तो जगामध्ये सुख पाहून त्याला मोक्ष मार्गामध्ये सज्जनांचा संग मिळतो, अशा लोकांच्या दैवातच सत्संग लाभतो आणि असेच लोक ज्ञानेश्वरी ऐकण्याचे पात्र होतात। ज्ञानेश्वरी ऐकण्याचा प्रयत्न जरी केला कुणी, प्रयत्नपूर्वक कुणी ऐकू शकत नाही। याच ग्रुपवर कितीतरी लोक जुळलेत आणि कितीतरी सुटले, पण ज्यांच्या दैवात हे ज्ञानेश्वरीचे अमृतमयी शब्द होते तेच या ग्रुपवर कंटिन्यू करू शकत आहे, तेच या ग्रुपवरती ते ऐकत आहे, त्यांचं थोर भाग्य, कारण ते हळूहळू हळूहळू आपल्या आध्यात्मिक प्रगतीकडे वळत आहेत। मग सत्संगे प्रबळे सच्छास्त्राचे नी बळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरु कृपेचे तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी आटे डिंडिमा सांसारी कहे ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करुणी ठाके उभा तो ये बढ़िया लाभा गोसावी होय। मग प्रबळ साधू संगतीच्या योगाने, सत्संगाच्या योगाने, सच्छास्त्राच्या सहाय्याने जन्ममृत्यूरूपी माळ रानात तो पार पडतो। त्यावेळी ज्या गावामध्ये संपूर्ण आत्मानंद नेहमी राहत असतो असेच ते गुरुकृपारूपी सुंदर नगर त्याला प्राप्त होते। ते काय असते, ते आपल्या आत्म्याची भेट होणे, आपला आत्मा जिथे असतो ते सुंदर नगर, जेव्हा आपल्या आत्म्याचीच आपल्याला भेट होते तर ते गुरुकृपारूपी सुंदर नगर अशा आत्म्याला प्राप्त होते। मग तेथे त्या गुरुकृपेच्या गावामध्ये आवडणाऱ्या वस्तूतील शेवटली हद्द, सर्वात अत्यंत आवडता जो माऊली आत्मा तो भेटतो। कोण? माऊली आत्मा। काय म्हणतात, तेथ प्रियाची परमसीमा, अगदी सीमेचं शेवटलं टोक, तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तिये खेवी आटे डिंडिमा सांसारिकही। मग त्या क्षणीच ही संसार रूपी गडबड डिंडिमा म्हणजे गडबड, जन्ममृत्यूरूपी गडबड ही सगळी संपते आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम हे कायमचं सुटते. याप्रमाणे जो काम क्रोध आणि लोभ हे पार नाहीसे करून अगदी मोकळा होतो तो एवढ्या लाभाचा मालक होतो, त्यालाच ती माऊली आत्मा भेटण्याची शक्यता असते.
यशास्त्र विधी मृत्युज वर्तते कामकारता न स सिद्धिम वाप्नोती न सुखम न पराम गतिम.
जो शास्त्र मार्गाचा त्याग करून कामाची कास धरून वागतो, कामाची म्हणजे फक्त कामाची नाही तर काम क्रोध लोभांची कास धरून वागतो, त्यांच्या मागे 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 फिरतो, त्याला सिद्धी म्हणजे सुटकेचा मार्ग कधीच प्राप्त होत नाही. अथवा ऐहिक सुखसुद्धा मिळत नाही. ऐहिक म्हणजे या लोकी, पारत्रिक म्हणजे परलोकी. तर हे ऐहिक सुखसुद्धा मिळत नाही आणि श्रेष्ठ गती स्वर्ग किंवा मोक्ष ही श्रेष्ठ गती सुद्धा मिळत नाही.
नाही नावडोनी काही कामाधिकांच्या चिठाई दाटली जेणे डोई आत्मचोरे जो जगी समान सकृपू हिताही तदाविता दिपू जो अमान्यू केला बापुवे दुजेणे न धरीची भीड न करीची आपुली चाड वाढवीत गेला कोळ इंद्रियांचे काम क्रोध लोभांची कास न सोडीच पाळिली भाष स्वैराचाराचे असोस वळघलारान तो सुटकेची या वाहणी मग पिवो नला हे पाणी स्वप्नी ही ते कहाणी दुरीची तया आणि परत्र तम जाये हे कीरतया हे परी ही कही न लाहे भोग भोगू.
अथवा हे काही एक न आवडून काम क्रोध लोभ यांच्याच ठिकाणी ज्या आत्मघातक्याने आपले डोके खुपसले आहे, जो जगांमध्ये सर्वांवर सारखी कृपा करणारा आणि हित अहित दाखविणारा दिवा असा जो वेदरूपी बाप सद्गुरु त्याला तो जुमानित नाही, जो वेदादिकांच्या आज्ञेची अजिबात भीड धरीत नाही, त्यांचे नियम पाळत नाही, ज्याला आत्महिताची चाळच नाही, जो इंद्रियांचेच कोडे पुरवित असतो आणि काम क्रोध लोभांची कास सोडणारच नाही म्हणून त्यांना दिलेले वचन जो पाळतो आणि स्वेच्छाचाराच्या अफाट रानाचा ज्याने आश्रय केला आहे तो जन्म मरणाच्या सुटकेच्या ओघातील पाणी कधी पिऊ शकत नाही. म्हणजे त्याला हे जन्ममरण आहेच आहे, एवढेच काय पण त्याला ती सुटकेची गोष्ट स्वप्नात देखील दूर असते, त्याची इच्छाही तशी नसते आणि त्याला ते मिळू शकत नाही. आणि परलोकास तर तो मुक्तोच हे ठाम ठरल्यासारखे आहे, परंतु या लोकात ऐहिक लोकामध्ये हे ऐहिक भोग देखील त्याला भोगाव्यास सापडत नाही, नेहमी त्याच्यावरती संकट संकट दुःखच दुःख असतात.
तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पाण बुडारी घाला की तेथही पावला नास्तिक वादू तैसे विषयांचे निकोडे जीणे परत्रा केले उभडे तव तोची आणि कीकडे मरणे नीला एवं परत्र ना स्वर्गू ना ऐही कही विषय भोगू तेथ केवता प्रसंगू मोक्षाचा तो म्हणोनी कामाचे नी बळे जो विषय से हू पाये सळे तया विषयो ना स्वर्ग मिळे ना उद्धरे तो.
तरी माशांच्या लोभाने ब्राह्मण कोळ्यांच्या जातीमध्ये शिरला, तो त्या कोळ्यांच्या जातीतही त्याला असला नास्तिक आम्हाला नको म्हणून घेईनात. याप्रमाणे तो आपल्या जातीला तर मुकलाच पण कोळ्याच्या जातीलाही मुकला, तो ना धड ब्राह्मण ना धड कोळी. त्याप्रमाणे विषयांच्या गोडीने ज्याने परलोक पालथा केला घालविला तो इतक्यातच मरणाने त्यास दुसरीकडे नेले. म्हणजे एक सुंदर ओवी असते ज्ञानेश्वरीमध्ये, जयांचे ऐहिक धड नाही तयांचे पारत्रिक पुससी काही. ज्यांचा इथला लोक मृत्यूलोकातली वागणूक या मनुष्य लोकातली वागणूक ज्यांची धड नाही, धड म्हणतात माऊली चांगली नाही, धड वागणूक नाही इथे, तर त्यांचा पारत्रिक काय पुसतोस परलोकामध्ये, म्हणजे मोक्षपदाची स्थिती किंवा स्वर्ग लोकामध्ये त्यांना कोण विचारणार. याप्रमाणे परलोक नाही आणि स्वर्गही नाही, ऐहिक विषयांचा भोगही नाही आणि मोक्षाचा प्रसंग तर तो मुकलाच मुकला, तो कुठला. म्हणून कामाच्या बळाने जो आग्रहाने विषय सेवू पाहतो त्याला विषय सुख तर मिळत नाही आणि स्वर्ग तर मिळत नाही आणि शेवटी मोक्ष तर फारच दुरावला. म्हणून अशा मार्गाने तू जाऊ नकोस, अशा मार्गाचा तू अवलंब करू नकोस. आणि या काम क्रोध लोभ हे तीन नरकाचे द्वार आहेत, या द्वाराने जाऊ नको, या मार्गाने जाऊ नको, त्याचा उंबरठा ओलांडू नको. आता हे अर्जुनाला उदाहरणात घेऊन ह्या सर्व गोष्टी आपणा तुपणावर सर्वांवरती ह्या लागू होतात आणि या फार कटाक्षाने आपण पाळायला पाहिजे. आता 16व्या अध्यायाचा 23वा श्लोक आज संपलेला आहे आणि या सुंदर अध्यायाचा फक्त शेवटला श्लोक उरलेला आहे, तो आपण उद्या घेणार आहोत.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.